तर हा आपला बल्क व्हॉट्सअपसाठी प्लॅन पॅनल आहे, और अशी एक लिंक दिली जाईल आणि इथे आयडी आणि पासवर्ड एंटर करायचे आहेत तुमचे. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं. हा डेमो अकाउंट आहे. तर इथे व्हॉट्सअप कॅम्पेनमध्ये यायचं आहे. कॅम्पेनला नाव द्यायचं. तर उदाहरणार्थ आपण इथे डेमो असं नाव देऊया. इथे फोन नंबर्स एंटर करू शकता. 10 आकडी नंबर टाकायचे फक्त. +91 हा आपला इंडियाचा कोड आहे, तो एंटर करायचा नाही आहे. इकडे मेसेज एंटर करायचा आहे. हे बघा, इथे मोबाईल नंबर किती व्हॅलिड आहेत, डुप्लिकेट आहेत का नाही, किंवा इनव्हॅलिड आहेत, ज्यांच्याकडे व्हॉट्सॲप नाही आहे ते पण इथे दिसेल. आपला मेसेज सिलेक्ट करायचा आहे. इथे मेसेज सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे इमेज, व्हिडिओ किंवा PDF फाईल आपण अटॅच करू शकतो. आता इथून आपण इमेज अटॅच करूया. तर ही इमेज आहे आपली, इकडे अशी अटॅच झालेली दिसेल ती इमेज. त्यानंतर इथून सेंड नाववर क्लिक केलं की इथे यस प्रोसेस इट इथे क्लिक करायचं. नंतर इथे तुम्हाला सेव्ह झालेले दिसेल कॅम्पेन पूर्ण, आणि इथे येऊन तुम्ही रिपोर्ट चेक करू शकता त्याचा. इथे स्टेटस दिसेल पेंडिंग. इकडे तुम्ही जी लिस्ट आहे, तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आहे, ज्यांना तुम्ही तो मेसेज पाठवला आहे, ती लिस्ट इथून डाउनलोड करू शकता. इथे प्लसवर आलं की तुमचा मेसेज आणि इमेज किंवा त्यात काय काय कंटेंट आहे, व्हिडिओ असेल तर तो दिसेल, PDF असेल तर ते दिसेल इथे. आणि इकडे नंतर तुमचा बॅलन्स बघू शकता तुम्ही. तर हा तुमचा बॅलन्स असेल. झाल्यानंतर एकूण लॉग आउट करू शकता.